श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर। नाना शब्द नाना स्पर्श नाना रूप नाना रस नाना गंधते विशेष नरदेह जाणे अमूल्य रत्ने नाना वस्त्रे नाना याने नाना शस्त्रे नाना विद्या कला शास्त्रे नरदेह जाणे पृथ्वी सत्तेने व्यापिली स्थळोस्थळी आटोपिली नाना विद्या कला केली नाना धारणा दृश्य अवघेची पहावे स्थान मान सांभाळावे सारासार विचारे विचारावे नरदेहे झालिया इहलोक आणि परलोक नाना प्रकारींचा विवेक विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे। दशक विसावा समास पाचवा चत्वार जिन्नस निरूपण नाम समास आपला चाललेला आहे। हा जो दशक आहे दासबोधातला शेवटचा दशक हा दशक पूर्ण दशक या नावानी समर्थांनी लिहिलेला आहे। या दशकापाशी दासबोध पूर्ण झाला। 20 दशक 200 समास असं समर्थांनी दासबोधाचं वर्णन केलेलं आहे। एका दशकामध्ये 10 समास असे 20 दशक समर्थांनी लिहिले। हा ग्रंथाचा समारोपाचा दशक आहे। त्याच्यातला हा पाचवा समास आपला चाललेला आहे। या दशकामध्ये समर्थांनी सृष्टी ब्रह्मांड मूळमाया परमेश्वर या संबंधीचा जो विचार आहे हा विचार पूर्णत्वानी मांडलेला आहे। जो खरं म्हणजे आधीच आलेला आहे असा विचार या ग्रंथात या शेवटच्या दशकांमध्ये पुन्हा एकदा समर्थ मांडत आहेत। समर्थांनी असं सांगितलं की सर्व विश्वामध्ये 4 प्रकारचे जिन्नस आहेत। एक 14 5 4 ऐसे आहे। एक परब्रह्म मूळ मायेची 14 नाव 14 नावांनी एक मूळ मायाच प्रतीत होते। अशी 14 नाम एका मूळ मायेची। एक मुख्य अक्षर निर्गुण परमात्मा, दुसरी मूळ माया, 5 4 5 म्हणजे पंचभूतिक विश्व आणि 4 म्हणजे चत्वार जिन्नस या विश्वामध्ये जे दिसतात ते। परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे परब्रह्म ते। याच्यातलं जे परब्रह्म आहे ते सर्वांपेक्षा वेगळं आगळं असं आहे। कोणत्याही कल्पनेमध्ये न सापडणारं असं परब्रह्म आहे। परब्रह्माचा एकूण विचार सर्व प्रकारच्या कल्पनेपेक्षा पलीकडचा असा आहे. भगवंत देखील 9व्या अध्यायामध्ये आमूचा प्रकृती पहिलीकडील भावो जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणवनी असं म्हणतात. प्रकृतीच्या पलीकडे असणारा आणि कल्पने खेरीज समजून घेण्याचा विचार म्हणजे परब्रह्माचा विचार. निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड अशी परब्रह्मसत्ता, अशा प्रकारे परब्रह्म ही एक स्थिती. परब्रह्माचं काहीच तुळेना हा एक मुख्य जिनसाना, याच्यातला एक जिन्नस म्हणजे परब्रह्म, परब्रह्मसत्ता. दुसरा जिन्नस नाना कल्पना मूळ माया. एक परब्रह्म, एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप असं समर्थ म्हणतात. पण हा परमात्म विचार आणि परब्रह्माचा निर्धार याच्यामध्ये फार थोडे लोक जाऊन टिकतात आणि स्थिर होऊन राहतात. बहुतेक लोक या परब्रह्म सत्तेशी एकरूपता पावणं कठीण समजतात. त्यामुळं मुख्यतः फक्त परमात्माच असताना अजून एक जिन्नस इथं आहे अशा प्रकारे समजलं जातं. हा जो दुसरा जिन्नस आहे तो दुसरा जिन्नस म्हणजे नाना कल्पना मूळ माया. मूळ माया हा तो दुसरा जिन्नस. परब्रह्मापासूनच झालेली परब्रह्मा एवढीच अनादी, ज्याला प्रकृती असं म्हटलं जातं अशी मूळ माया, मूळ स्फुरण, गुणक्षोभिणी अशा अनेक अंगांनी जिचं वर्णन केलं जातं अशी शिव आणि शक्ती, शक्ती म्हणजे मूळ माया. ही मूळ माया देखील परब्रह्मासारखीच अनादी, परब्रह्मासारखीच समजायला कठीण अशी. पण एक परब्रह्म संचले अशी स्थिती असताना त्या ठिकाणी दुसरी गोष्ट झाली, ती म्हणजे मी कोणीतरी आहे असा संकल्प ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाला. एक मी आहे आणि बहुधा हुन नटावं असा संकल्प निर्माण झाल्यानंतर जे झालं त्याला मूळ माया असं म्हटलं गेलं. नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप मुळींच्या संकल्पाचा आरोप मूळ माया. समर्थांनी त्याचं वर्णन अर्ध नारी नटेश्वर असं केलेलं आहे. पुरुष आणि प्रकृती हे दोन्हीही एकत्र काम करतात. जसा अर्ध नारी नटेश्वर असावा तसं तोची षड गुणेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती सगळे शब्द आले. शुद्ध स्वगुणाची मांडणी अर्धमात्रा गुणक्षोभिणी पुढे तीही गुणांची करणी प्रगट झाली. म्हणून अक्षर परमात्मा त्याच्यापासून मूळ माया, त्या मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांची समन्वयात्मक जगडव्याळ अशी कर्म, त्या कर्मांपासून पर्जन्यादी अशा प्रकारे निष्पत्ती, त्याच्यापासून सर्व भूतमात्रांची निर्मिती अशा प्रकारे जो क्रम सांगितलेला आहे. समर्थ असं म्हणतात की शुद्ध सत्वगुणाची मांडणी अर्धमात्रा गुणक्षोभिणी पुढे तीही गुणांची करणी प्रगट झाली. या मूळ मायेच्या नंतर त्रिगुण प्रगट झाले, सत्व रज आणि तम. मन माया अंतरात्मा 14 जिनसांची सीमा विद्यमान ज्ञानात्मा इतुके ठाई ऐसा दुसरा जिनस. अशा प्रकारे दुसरा जिन्नस म्हणजे मूळ माया. अभिधाने चतुर्दश, आता तिसरा जिनस पंचमहाभूते. त्रिगुणांपासून पंचमहाभूत निर्माण झाली, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. येथे पाहता जाणीव थोडी आदी अंत हे रोकडी. या पंचमहाभूतांच्या ठिकाणी थोडी जाणीव असते, थोड़ी असते असं समर्थ म्हणतात। आपल्याला पंचमहाभूतांच्या ठिकाणी जाणीव असते याची कल्पना नाही, पण आता खरंच शास्त्रज्ञ अशा निष्कर्षापर्यंत येऊ लागलेले आहेत की पंचमहाभूतांच्या ठिकाणी देखील अतिशय क्षीण थोड़ी पण जाणीव असते, पृथ्वीच्या ठिकाणी जाणीव असते, ज्या ठिकाणी पुण्यकर्म खूप घडलेली आहेत त्या ठिकाणी पृथ्वीवर खोल पुण्यकर्माचा संस्कार विचारांचा संस्कार झाला असं आता शास्त्रज्ञ देखील मानायला लागलेले आहेत। ज्या ठिकाणी खूप हिंसा घडली त्या ठिकाणची पृथ्वी परत परत हिंसेमध्ये सापडते असं शास्त्रज्ञांना वाटायला लागलेलं आहे। जसा हा मध्य पूर्वेचा प्रांत अफगाणिस्तान वारंवार जिथे हिंसा झाली तिथे खोल निसर्गावर देखील हिंसेचे संस्कार झाले की काय अशी शंका येते आहे। तिथल्या पदार्थ मात्रांमध्ये जी जाणीव आहे त्या जाणीवेमध्ये देखील हिंसेचे काही संस्कार आहेत की काय की परत परत अशांतता तिथे निर्माण व्हावी। आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी गेलो तर तिथे देखील त्या ठिकाणी असणारी जाणीव आपल्या लक्षात येते। इथली जी जाणीव आहे ती जाणीव आपल्या हृदयावर आपल्या अंतःकरणावर काम करत असते। आपण नुकतेच पंढरपूरला गेलेले होतो, आपण काही कमी मूर्ती पाहिलेल्या आहेत आतापर्यंत, पण तिथलं जे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये होणारं जे दर्शन आहे आणि ते पंढरीनाथ आहेत हे सर्व पंचभूतिकच आहे, पण तिथली जाणीव ही विशेष जाणीव आहे। तिथे खोल जाणीव मुरलेली आहे, म्हणून समर्थ देखील म्हणतात की येथे पाहता जाणीव थोडी थोडी जाणीव या ठिकाणी देखील आहे, आणि त्या जाणीवेचा स्पर्श जो तशा प्रकारे ग्रहण करायला समर्थ आहे त्याला झाल्याखेरीज राहत नाही। आदि अंत हे रोकडी, तसंच पंचभूतांचं अजून एक विशेष म्हणजे त्याला आदि आहे आणि अंत आहे। पंचभूत निर्माण होतात आणि नाहीशी होतात, नाहीशी होतात याचा अर्थ ट्रान्सफॉर्म होतात दुसऱ्या एखाद्या पदार्थामध्ये, पंचभूतिकच अशा पदार्थांमध्ये त्याचं रूपांतरण होतं। अंत याचा अर्थ पंचभूतिक देह आहे, देह नाहीसा होतो, पंचतत्वात विलीन होतो, तो जर जाळला तर वायू रूपात विलीन होतो, तो जर पुरला तर पृथ्वी तत्वात विलीन होतो। अगदी जरी एखादा मोठा डोंगर दिसला तरी त्या डोंगराला नाश आहे, त्या नाशाला कोट्यावधी वर्ष लागतील पण त्याला नाश आहे। आदि आणि अंत हे पंचमहाभूतांचं लक्षण आहे। समर्थ असं म्हणतात की हा तिसरा जिन्नस आहे। खाणी निरोपिल्या तातडी तो चौथा जिन्नस, आणि चारी खाणी ज्या निरोपण करून सांगितल्या तो इथं असलेला चौथा जिन्नस। उद्भिज, अंडज, जारज, स्वेदज, निरनिराळ्या प्रकारांनी भूतमात्रांची निर्मिती ही खाण समजली गेली आणि या खाणीतून तशा तशा प्रकारचे भूतमात्र प्राणीमात्र निर्माण झाले, हा इथं चौथा जिन्नस आहे असं समर्थ म्हणतात। हा जो चार खाणी आहेत त्याच्याबद्दल समर्थ पुढे असं म्हणतात की बीज थोडे पेरीज येते पुढे त्याचे उदंड होते। थोडं बीज पेरल्यानंतर एक दाणा पेरला तर चांगलं मनगटासारखं असं कणीस तयार होतं आणि त्याच्यामध्ये शेकडो दाणे असतात, एका दाण्यापासून शेकडो दाणे तयार होतात। बीज थोडे पेरीज येते पुढे त्याचे उदंड होते, तैसे झाले आत्मयाते खाणी वाणी प्रगटता। तशा प्रकारे ही शुद्ध जाणीव अनेक देहांनी प्रगट झाली. बीज वृक्ष बीज या न्यायानी एका बीजाचं घनदाट जंगल देखील होऊ शकतं. तसं हे प्राणी अपरिमित वाढले. जेवढे प्राणी वाढले तेवढी त्यांच्या अंतर्यामी असणारी आत्मसत्ता जशीच्या तशी आहे, पण तेवढी क्षेत्र वाढली. त्याच्या आत असणारे तुलनेनी जाणीव स्वरूप असा पुरुष तेवढे निर्माण झाले. अशा प्रकारची एक सत्ता बळकट झाली, ऐसी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली. आधी थोड्या देहांमध्ये ही जाणीव कार्यरत होती, आता उदंड देहांमध्ये ही जाणीव कार्यरत झाली. मनुष्य वेशे सृष्टी भोगिली नाना प्रकारे, आणि त्यातही मनुष्यानी अनेक प्रकारांनी सृष्टी आतापर्यंत भोगलेली आहे. प्राणी मारून स्वापद पळे, वरकड त्यास काय कळे, नाना भोग तो निवळे मनुष्य देही. जीवो जीवस्य जीवनम या न्यायाने प्राणी प्राण्याला मारून खातो आणि तेवढंच त्याचं जीवन असतं, आहारापुरतं मर्यादित. याच्यापेक्षा वेगळं प्राण्यांना दुसरं काही जीवन नाही. पण मनुष्य मात्र अनेक प्रकारचे भोग मनुष्य देहामध्ये येऊन घेत राहतो. नाना शब्द नाना स्पर्श नाना रूप नाना रस नाना गंध ते विशेष नरदेह जाणे. नरदेहामध्ये बक्कळ विषय भोग आहेत कितीतरी. एकेका विषयाकरता जन्म जन्म घालवला तरी देखील पुरे पडेल, पुरे पडणार नाही एक वेळ, इतके भोग इथं आहेत. नाना शब्द अगदी शब्दाकरता देखील संबंध जीवनच्या जीवन व्यतीत करणारे लोक आहेत. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, ते आता जवळपास 75-76 वर्षांचं त्यांचं वय आहे. वयाच्या 14व्या वर्षी ते घरातून पळून गेले संगीत शिकण्यासाठी म्हणून बडोद्याला गेले. मग तिथून कुठं ग्वाल्हेरला गेले, इंदूरला गेले, मुंबईत आले. अनेक गुरूंकडून शिक्षण त्यांनी घेतलं. सगळा जन्म त्यांनी याच्यासाठी खर्च केला. जन्म देखील कमी असं त्यांना वाटतं. अजून त्यांना असं वाटतं की कितीतरी ऐकायचं राहिलंय, कितीतरी अनुभवायचं राहिलंय या क्षेत्रातलं. आणि नाना स्पर्श देखील, वस्त्रांचे असणारे स्पर्श कसे असतात. स्पर्श हा तर विषयांचा राजा म्हटला जातो. स्पर्शापोटी लोक वेडे पिसे होतात. रूप रस गंध खाणं तर स्वामीजी सांगायचे की त्यांचे कोण मित्र होते ते म्हणायचे की जगभर सगळीकडे गेलो पण फर्ग्युसन सारखं कॉलेज नाही आणि बटाटे वड्यासारखा पदार्थ नाही. स्वामीजी म्हणायचे पूर्वी की त्यांच्या वेळेला जो ग्रुप खेळायचा टेनिस तिथं, आणि मग नंतर त्या वैशालीमध्ये जाऊन तिथं काय वैशालीच ना, तिथं जाऊन ते चहा वगैरे पिऊन यायचे, तर ते लोक आता वयस्कर झाले तरी नियमाने तिथं जाऊन बसतात. अनेक प्रकारचं खाणं म्हणजे आता तर असं झालंय की महाराष्ट्रीयन पदार्थ, राजस्थानी जेवण, दाक्षिणात्य पदार्थ हेही कमी झालं म्हणून आता परदेशातलं जेवण देखील इथं व्यवस्थित मिळायला लागलेलं आहे. कोरियन फूड अन काय नाना गंधते विशेष नरदेह जाणे आणि आपल्या आनंद यात्रेमध्ये एक सद्भक्त यायचे, त्यांच्या खिशात दोन चार प्रकारची अत्तरं असायची. प्रत्येक एसटीत ते शिरले की वेगळी बाटली काढून वेगळ्या प्रकारचं अत्तर लावत असत. भेटले की पहिला ते बोळाच पुढे करत असत की घ्या, अत्तर लावायचे. अमूल्य रत्ने, नाना वस्त्रे, नाना याने, नाना शस्त्रे, नाना विद्या, कळा शास्त्रे, नरदेह जाणे किती विद्या. गायन कला, संगीत कला, वादन कला, नृत्य कला, इतपासून ज्योतिर्विद्या, माउंटेनिंग, भ्रमंती करायची, खादाडायचं, सगळं नरदेहामध्ये घडतं. पृथ्वी सत्तेने व्यापिली, स्थळोस्थळी आटोपिली, नाना विद्या कळा केली, नाना धारणा, निरनिळ्या प्रकारच्या सत्तेनी पृथ्वी व्यापलेली आहे. खरं म्हणजे अखंड जमीन असताना कंपाऊंड घालून या बाजूला एकाची सत्ता आणि कंपाऊंडच्या पलीकडे दुसऱ्याची सत्ता, ती एक एअरटेलची एक फार सुंदर जाहिरात मध्ये लागत असे, एअरटेलच बहुतेक, की दोन लहान मुलं फुटबॉल इकडून तिकडे जातो आणि ते दोघंही ते नो मॅन्स लँडमध्ये येऊन फुटबॉल खेळतात. आपणच निर्माण केलेल्या भिंती आणि त्या भिंतींकरता सगळ्या सत्ता एकमेकांपासून वेगळ्या अशा होऊन जातात. थोडं बहुत 2-400 किलोमीटर इकडून तिकडे गेलं तरी हवामान बदलतं, तिथली दृश्य बदलतात. 2-400 किलोमीटर कशाला जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात अथवा कधी पुण्याच्या थोडे बाहेर गेलात तरी तुम्हाला जाणवेल की कुठं आलो आपण. इतकी ही सुंदर अशी पृथ्वी आहे सर्व अंगानी. दुसरा देश ही तशी कल्पनाच आहे. आपले इथं जे खंड आहेत त्या खंडामध्ये युरोप खंड आणि आशिया खंड हे दोन खंड तर अखंड भूमीच आहे. कसले आले देश आणि आफ्रिका खंड देखील, तीन खंड मिळून एक सलग अशी भूमी आहे. कंपाऊंड केल्यामुळे वाटतं की हा देश निराळा, तो देश निराळा. आणि कोकणातून देशावर आल्यावर देखील दृश्य बदलतं, त्यामुळे असणारच फरक. इकडून तिकडे गेल्यावर काहीतरी वेगळी हवा असणार, कुठं उष्णता जास्त असणार, कुठं थंडी जास्त असणार, सत्ता देखील बदलणार, त्या त्या ठिकाणी ते ते लोक सत्ता करणार. हे सगळं मनुष्याने निर्माण केलं. स्थळोस्थळी आटोपिली, नाना विद्या कळा केली, नाना धारणा. म्हणून मनुष्यानी या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, नाना विद्या कळा धारणा. धारणा देखील मनुष्याची बदलते, भाषा बदलते, दर 5 कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. आणि धारणा तर भरपूरच बदलते, खूप बदलते. सुशिक्षित समाजाची एक धारणा असते, एक विचार पद्धत असते. अशिक्षित मंडळींची एक वेगळी धारणा, वेगळी विचार पद्धती अशी असते. मध्यंतरी आपल्या केंद्रात येणारे एक गृहस्थ कुठल्या तरी कामानिमित्त कोणाची बेल दाबून गेले की काय कुळ संमेलन आहे आणि निमंत्रण पत्रिका तुम्हाला देतो, तर ते म्हणाले की बेल दाबवण्याची तसदी कशाला घेतली, बाहेर पेटी होती त्याच्यात टाकून द्यायची तुम्ही. ही धारणा. आणि काही काही ठिकाणी आठवड्यातून 2-3 दिवस 4-5 कुटुंब एकत्र जेवत देखील असतात. ही धारणा. अनेक प्रकारांनी धारणा बदलत राहते. राजकीय विचारांनी धारणा बदलते. आपल्या इथं जी धारणा आहे ती धारणा शेजारच्या देशामध्ये नसते. धर्मामुळे धारणा बदलते. धर्मामध्ये जी तत्व सांगितलेली असतात त्या तत्वांमुळे धारणा बदलते। आपण किती प्रेमानी हनुमंताची कथा काल ऐकली, परवा किती प्रेमानी ऐकली, रामचंद्रांची कथा, कृष्णाची कथा आता चाललेली आहे, किती प्रेमानी आपण ऐकतो। मागे एकदा ईद असताना मी टीव्ही लावलेला होता, तर तिकडे मक्के मधली क्षणचित्र ते दाखवत होते, तर सगळे लोक छातीवर हात मारून घेत होते, रडत होते। त्या धारणेचा आपल्याला पत्ता लागत नाही, काय असेल नक्की, कशा करता हे रडत होते, हे मला काही केले लक्षात येईना, काय नेमकी ती गोष्ट आहे, एवढे का ते भावना विवश झालेले होते। धारणा त्यांना देखील असंच होईल, जर येतील आणि गोष्ट चाललेली असेल, सुदाम्याची गोष्ट चाललेली असेल आणि आपल्या डोळ्यातून पाणी येत असेल, त्यांना कळणार नाही की नक्की कशा करता पाणी येत आहे, काय चाललेलं आहे। धारणा बदलते। अशा प्रकारे मी एक गोष्ट वाचलेली होती की एक अतिशय चांगल्या घरातल्या अशा वडिलांनी आपल्या मुलाला जरा भटक्या जमातीतला अनुभव यावा म्हणून, धाडसच आहे, आपल्या मुलाला भटक्या लोकांच्या टोळीमध्ये पाठवून दिला। त्यांना सांगितलं की याला घेऊन जा, आणि 6 महिन्यांनी तो त्याला ते परत घेऊन आले। रात्री जेव्हा तो उठला, कुठलंही घर नसलेली अशी ही जमात, एखाद्या ठिकाणी राहायचं, आकाशाच्या खालीच राहायचं, आणि उठला आणि त्याला रात्री जायचं होतं, लघवील जायचं होतं, तर ती बाकीची मुलं म्हणाली की तू इतक्या लांब एकटा कशाला जातोस, आम्ही येतो तुझ्या बरोबर। तर तो म्हणाला नाही, या गोष्टी करता असं लांब एकट्याने जायचं असतं। त्यांची धारणा अशी होती की काय गरज आहे, आम्ही येतो तुझ्या बरोबर, जे काही करायचं ते आपण एकत्रित करायचं, तुमच्याकडे काय असतं। तो म्हणाला की आमच्याकडे बाथरूम वगैरे व्यवस्थित असतं, त्यामुळे आपण कशा करता जातोय। ती मुलं हसायला लागली, ती म्हणाली की तुम्ही बाथरूम मध्ये जाता तेव्हा कशा करता जाता हे सगळ्यांनाच समजतं, तुम्ही असं काय वेगळं करता त्याच्यामध्ये। धारणा ज्या वेगळ्या वेगळ्या असतात, त्यांनी त्यांच्या जनावरांकरता, घोड्यांकरता म्हणून गवत कापलं आणि घोड्यांना चारा दिला, तेव्हा पोलिसांनी येऊन सगळ्यांना अटक केली, तुम्ही कोणाचं गवत कापलं, तर ते म्हणाले की देवानी निर्माण केलेलं गवत, देवानी निर्माण केलेला घोडा, देवानी निर्माण केलेले आम्ही तुम्ही, घोड्यांना हवं तेवढं गवत आम्ही कापलं, जर जास्त कापलं असतं आणि साठवलं असतं तर ठीक आहे, आम्ही काहीच साठवत नाही। चोरी ही गोष्ट त्यांच्याकडे सर्रास केली जाते, पण चोरी या तऱ्हेने नाही, आम्हाला हवं म्हणून आम्ही घेतलं, परमात्म्याचं आहे। धारणा त्याच गोष्टीला आपण चोरी असं म्हणतो। तर त्यांच्याकडे असं म्हणत होते की जर तुम्ही आम्ही साठवलं, 6 महिन्याकरता साठवलं तुमच्याकडून पळवून घेऊन, तर मग आम्ही चोर ठरू, आम्ही घेतलं आणि खाल्लं तर चोरीचा कुठं प्रश्न येतो। अशा या ज्या निरनिराळ्या धारणा आहेत, विनोबांचं मी एकदा काही वाचत होतो, ते म्हणाले की मला शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं, एक परदेशी भगिनी आल्या आणि त्या म्हणाले की युरोपातलं शास्त्रीय संगीत तुम्हाला ऐकवते, तर मला असं वाटलं की एक 5-10 मिनिटात आता कधीही बंद होते, ते कर्ण कर्कश सगळं ऐकून मला ते सहन होईना, हे कधी बंद होतं, याच्यात शास्त्रीयता काय आहे। पुढे विनोबांनी असं म्हटलेलं आहे की ही धारणा आहे केवळ, याच्यातलं शास्त्र मला समजत नाहीये, याच्यातला आनंद कसा घ्यायचा हे मला समजत नाहीये, या सगळ्या धारणा मनुष्य मात्रांनी निर्माण केलेल्या आहेत। दृश्य अवघेची पहावे, स्थान मान सांभाळावे, सारासार विचारावे, नरदेहे आलिया। नरदेहामध्ये आल्यानंतर एवढी वैविध्य, विविधता भरलेली असताना सगळ्या प्रकारचं दृश्य, सगळ्या प्रकारचं जगत, सगळ्या प्रकारचा मनुष्य मात्र आपण पहावा, देशाटन करावं, लोकरीती पहाव्यात, हे सगळं पहावं जरूर, स्थान मान सांभाळावे आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारच्या ज्या धारणा आहेत त्या धारणांप्रमाणेच वागावं। तसं जर तुम्ही केलं नाही तर त्या ठिकाणी अपमान समजला जातो। एका लग्नात मी गेलेलो होतो तर तिथं ते मला नीट माहित नाही कानडी लोक होते आणि कट्टर अगदी उत्तम धार्मिक असे कानडी सगळे लोक होते आणि आळूची भाजी पानात दिसल्याबरोबर सगळे, कारण आळूची भाजी त्यांच्याकडे फक्त श्राद्धाच्या वेळेला करतात आणि जेवायच्या वेळेला आळूची भाजी कशी, म्हणून मोठाच अपमान झाला म्हणून ते सगळे उठायला लागले की असं नाही होता का मा आळूची भाजी कशी केली। आता आपल्याकडे आळूची भाजी सर्रास केली जाते, म्हणून आपण कोणाशी कसे नातेसंबंध जोडतो आहोत, स्थानमान सांभाळावे याचा अर्थ त्यांच्या काय रीतिरिवाज परंपरा आहेत त्या पाहाव्यात, त्याचा मान राखावा, असा एक जाता जाता मी अर्थ तुम्हाला देतो। सारा सार विचारावे नर देहे झालिया, पण या देहामध्ये आल्यानंतर मुख्यतः सार आणि असार याच्या संबंधी विचारणा करावी आणि अनात्म वर्ग नीर सांडूनी आत्मरसाचे क्षीर चरता तिथे सविचार राजहंस, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। सार आणि असार, असार म्हणजे जे आपण घेऊ शकत नाही, खाऊ शकत नाही ते, थोडक्यात साल कोय आणि आमरस म्हणजे सार असं धरा। आता आंब्याचे दिवस जवळ आलेत किंवा आंबा सुरू व्हायला लागला, आता सार आणि असार हे मात्र पाहायला पाहिजे। नाना प्रकारच्या चाली, नाना प्रकारच्या रीती रिवाज, अनेक अंगानी विद्या कळा अशा सर्व असताना सर्वांनी मात्र एक गोष्ट करणं आवश्यक आहे की सार आणि असार या गोष्टी पाहून सार ते शोधून घ्यावे आणि असार ते जाणून त्यागावे, ही गोष्ट करणं मात्र अगत्याचं आहे। या जगतामध्ये सार रूप आहे समाधान, शांती, आनंद, तृप्ती, प्रेम, या गोष्टी सार रूप आहेत। बाहेरचं जीवन जरी कसंही असलं तरी देखील तुमची केशभूषा कशीही असली, वेशभूषा त्या त्या चालीरीतीप्रमाणे कशीही याचा अर्थ असली तरी देखील ही जी गरज आहे ही गरज सर्व ठिकाणी सारखी आहे। प्रेमाची गरज सर्वांना सारखी आहे, आनंदाची गरज सर्वांना सारखी आहे, शांतीची गरज सर्वांना सारखी आहे। हे लक्षात घेऊन हे जे सारभूत जीवन आहे ते जीवन जगावं आणि असार म्हणजे केवळ भौतिक देहाचं सुख, मनाचं सुख, बुद्धीचं सुख म्हणजे पूर्ण सुख नव्हे, हेही एक सुख आहे तरी देखील अजून एक शुद्ध अस्तित्वाचं देखील सुख आहे। त्या सुखापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सार घेणं। इहलोक आणि परलोक नाना प्रकारींचा विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे, इहलोक परलोक या ज्या कल्पना आहेत या कल्पना देखील विवेकाने जाणायच्या आहेत। कोणी कोणी बुद्धिवादी मंडळी धर्मग्रंथातला आपल्याला काय काय भाग पटत नाही याच्याकरता खूप काथ्याकूट करतात, खूप वेळ खर्च करतात। ते म्हणतात स्वर्ग नसला पाहिजे, ते म्हणतात पुनर्जन्म खोटा आहे, सिद्ध करा आहे, हा जन्म झाला की पुढचा जन्म येत नाही असं आमचं मत आहे, असं खूप काथ्याकूट करतात। देव होऊन गेले नाहीत, राम झाला नाही, कल्पना आहे. मध्यंतरी आपल्या सरकारने देखील ऍफिडेव्हिट केलेलं होतं की राम झालेला नव्हता, ही कल्पना आहे, आणि मग नंतर त्यांनी ते मागेही घेतलं. किती सरकार आली आणि गेली, कोण हे मंत्रीन, कोण सरकारन, कोण ऍफिडेव्हिट करतं त्यांना विचारतो, त्यांना काही भान आहे की नाही हे देखील कळत नाही. आज हजारो वर्ष झाली, लोकांची जिथे श्रद्धा आहे, कोण मंत्री आणि कोण कंठशोष करून सांगतो की राम झाला नव्हता. म्हणून काहीतरी विवेक पाहिजे, आपण कशा करता, काय काय राहतो, काय जपतो. म्हणून इहलोक नक्की काय आहे याच्याकरता देखील काही विवेक आहे. आपलं जीवन काय आहे, सकाळी उठायचं, सगळं आवरायचं, कामावर जायचं, घरी यायचं, एक चक्कर मारायची, भाजी आणायची, सगळ्यांबरोबर जेवायचं आणि झोपायचं, एवढंच खरंच एवढंच जीवन आहे. हे तर जीवन आहेच, म्हणजे सगळ्यांनी हे जीवन जगायचंच आहे. पण एवढंच जीवन आहे का, याच्यापेक्षा अजून काही जीवनात मिळवायचं आहे, काही विवेक आहे का, नाहीये. कारण हे सगळं करत असताना एके दिवशी तुमचं वय संपतं म्हणून तुम्ही धडधाकट असताना तुम्हाला रिटायर केलं जातं. ते म्हणतात की आता 58 झाली संपलं, 60 झाली संपलं, कुठल्या तरी एखाद्या देशात 65 झाली संपलं. काहीतरी एक लिमिट आहे, त्याच्या बाहेर तुम्ही नाही. मग तुम्ही जनरल मॅनेजर असाल तरी देखील तुम्ही गेलात, गेलात याचा अर्थ खुर्चीवरून खाली उतरलात. आपली खुर्ची, खुर्चीचा अभिनिवेश, सत्ता काय राहणार आहे? आपले केस तरी पांढरे होण्यापासून वाचवू शकता? दात पडण्यापासून वाचवू शकता? म्हणून इहलोक जो आहे, त्या इहलोकामध्ये जीवन काय गतीनी पुढे चाललेलं आहे. आत्ता आत्ता आपण कॉलेजमधून बाहेर पडलो असं म्हणेपर्यंत 40-45 येते. भान नसतं आपल्याला, जीवन असं वेगाने निघून जातं. एखादा चलत चित्रपट जसा संपावा तसं 3 तासात कहाणी सगळी संपावी तसं वाटतं. आत्ता आत्ता लहान होतो. या इहलोकामध्ये देखील काही विवेक आहे का नाहीये, परलोक आहे की नाही याच्यासाठी मोठा भांडण करण्यासारखं काही नाहीये. इथं इहलोक कदाचित असं असेलही, पण बिघडलं तरी काय, की इहलोकात तुम्ही नीट राहावं, अगदी कल्पना आहे धरू परलोक ही, तरी देखील इहलोकामध्ये तुम्ही नीट राहावं, नीतीनी राहावं, भांडाभांडी होऊ नये. समाज म्हणून तुम्ही दुसऱ्याचा आदर करावा, अशा पद्धतीने तुमचं वर्तन असावं. म्हणून चोरी करू नये, आपलं आहे त्याच्यात समाधानी राहावं. म्हणून परलोकाची जर भीती घातली तर बिघडलं कुठं? आणि परलोक जर नसेल तर शास्त्रज्ञ कशा करता शोधतायत? माहितीये का परलोक आहे का नाही हे निश्चित माहितीये? इहलोक आणि परलोक, म्हणून या सगळ्या गोष्टी नीट विवेकाने आपण सांभाळायला, नीट विचार करायला काही हरकत नाहीये. आपलं आत्ताचं जे जीवन आहे ते जीवन अधिक उत्तम करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. नाना प्रकारींचा विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. एक गृहस्थ मला भेटले आणि म्हणाले की ते तुमचा जो तुम्ही म्हणता की भगवद्गीता म्हणते की संस्कार घेऊन मनुष्य पुढे जातो, मी म्हणतो की पुनर्जन्म नाही. मी म्हटलं अहो आहे असं काय करताय, तुम्हाला आधी जन्म होता? ते म्हणाले नव्हता. म्हटलं सिद्ध करा. ते हसायला लागले. ते म्हणाले हे मी तुम्हाला विचारणार होतो थोडा वाद घालून की तुम्ही सिद्ध करा असं मी तुम्हाला म्हणणार होतो. आमचे चोभे काका होते बरोबर. मी म्हटलं सिद्ध करा, तुमचा आधी जन्म झाला नव्हता आहे. मी म्हटलं खरंच तुम्हाला गंमत वाटते याच्यात, या सगळ्या याच्यामध्ये? हे सगळं अशा पद्धतीने उगीच चरवित चरवण करण्यात खरंच मजा वाटते. काय मिळतं याच्यातून? म्हणून अविवेक कदापि नसावा. ज्या ज्या गरजा आहेत मनुष्याच्या शांती समाधानाच्या, त्याच्याकडे नेणारी शास्त्र आहेत. अगदी ख्रिश्चन धर्म आहे तरी टीका करण्यासारखा नाहीये. पाप करू नका, पाप तुम्ही करता तर सैतान मानगुटावर बसलेला असतो, तो नको बसायला. तुम्ही देवाची लेकरं आहात, चांगला भाव आहे ना. तुमचा धर्म अजून श्रेष्ठ सांगतो आणि तो कशाला. जर जीवन एवढ्या एका भावनेने देखील जर चांगल्या नीतीने जगणार असतील, तुम्ही तिथे जाऊन पोचताय का? आणि ते तुम्ही पोचलात तरी इतकं सहजासहजी धारणा बदलतात का माणसाच्या? धर्माच्या आधाराने का होईना पण सगळीकडे सत्ता निर्माण करण्याची एवढी काय गरज आहे? त्या त्या ठिकाणी लोक गुण्यागोविंदांनी नीट राहिले आणि थोडंसं इथलं जीवन नीट सुकर करून घेतलं की झालं काम. तुमचं आहे ना श्रेष्ठ धर्म, ज्याला त्यांना ज्यांना समजेल हा चांगला आहे ते अनुसरतील. त्याच्याकरता म्हणून मुद्दाम जाऊन आक्रमण करण्यासारखं विशेष काहीच नाही त्याच्यात. कुठल्या तरी मार्गाने शांती प्रेम हा धर्म आहे असं जर सगळ्यांनी सांगितलं असेल, एक खरं आहे की हा जो पुरातन सनातन असा धर्म आहे तो धर्म स्वरूप बोधाकडे घेऊन जातो. त्या धर्माला ज्या केवळ भीतीच्या मर्यादा भीती दाखवलेली आहे तुम्हाला, त्याच्यापेक्षा या धर्मामध्ये अमृतस्य पुत्र हा असं म्हटलेलं आहे. पण हो, मग तुम्ही करा ना तुमच्या जीवनात त्याचा प्रयोग आणि व्हा अमृताचा बोध प्राप्त करून घ्या. तुमच्या जीवनात तुम्हाला त्याचा पत्ता लागावा म्हणजे झालं. जर आहे आपला धर्म खूप एवढा मोठा. स्वामीजी एका अशाच एका कुठल्या तरी संघटनेच्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट झालेले होते. त्यांनी बोलवलं होतं म्हणून त्यांचं स्वागत भुसावळला आयोजित केलेलं होतं. त्यांनी पहिल्यांदा हे केलं ते सगळं त्यांचं स्वागत हे करताना की हिंदू धर्म, भगवद्गीता, उपनिषद, महान परंपरा. स्वामीजींनी विचारलं की गीता कोणाला येते, संपूर्ण गीता कोणाला येते, त्यांनी हात वर करा, एकही हात वर नाही. गीतेचे 5 अध्याय कोणाला येतात, त्यांनी हात वर करा, एकही हात वर नाही. उपनिषदांची महान परंपरा आहे ना, कोणतं उपनिषद कोणी वाचलेलं आहे ते सांगा, हात वर करा, कोणी नाही. बर 12वा आणि 15वा अध्याय कोणाला येतात, एक 5-10 हात वर झाले. आता 12वा आणि 15व्या अध्यायाचे अर्थ कोणाला समजते, त्यांनी हात वर करा, एकही हात वर नाही. स्वामीजी म्हणाले 14 पिढ्यांचे पवाडे गाती ते शहाणे की वेडे. नुसतं आम्ही हिंदू आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून चालतं की काय? कोणाकोणाच्या घरात ध्यानाला बसलं जातं, कोणाकोणाच्या घरात नाम घेतलं जातं, कोणाकोणाच्या घरात पुरुष पूजा करतात असं स्वामीजींनी तिथं विचारलं. जणू बाहेरून आलेली भगिनी आ, पण तुमचे कुळधर्म कुळाचार पाळणं ही तिची जबाबदारी, तिच्याजवळ पूजा तुम्ही रेटून देता आणि तिने ते सगळं करायचं आणि तुम्ही कुलोत्पन्न पूजा करणं आमचं काम नाही. एक जण आपल्याकडे पूर्वी यायचे, ते मला म्हणाले की मी लहान होतो, संध्या झाली माझी आणि संध्या झाल्यावर वडिलांनी मला जे पूजेला लावलं की आता पूजा तू करायची म्हणून, आणि वैताग आला, सगळं कॉलेजचं शिक्षण खूप मोठे, ते नंतर सीए झाले. ते म्हणाले माझ्या मुलाची मुंज झाल्यावर मी पहिलं काही केलं असेल तर त्याला पूजा लावून दिली. पहिली त्याला पूजा लावून दिली. म्हणून विवेक आणि अविवेक हा पाहणं खरंच गरजेची गोष्ट आहे. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळींची कल्पना, नाना प्रकारी धारणा मनुष्य जाणे. अष्टभोग नवरस नाना प्रकारींचा विळास, वाच्यांश लक्षांश सारांश मनुष्य जाणे. जसं अष्टभोग मनुष्य जाणतो, नवरस मनुष्य जाणतो, पण नवरसापैकी शृंगार रसाकडेच ओढा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते, मी मात्र शांत रसामध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, आणि दोन्हीही तीर सोडून फुगून शांत रस वाहतो आहे. नाना प्रकारींचा विळास मनुष्य जाणतो, अनेक प्रकार आहे. वाच्यांश, लक्षांश, सारांश हेही लक्षात घ्या की मनुष्यच जाणतो, मनुष्यच हे जाणू शकतो. वाच्यांश याचा अर्थ जे वाचेनी बोललं जातं, त्याच्यातला घेण्याचा मुद्दा. लक्षांश आणि सारांश यांचेही अर्थ एक प्रकारे तसेच आहेत. हे देखील मनुष्य मात्रच जाणतात. जीवनाचा देखील सारांश जाणता आला पाहिजे. मनुष्य जाणतो, मनुष्याच्या ठिकाणी ती शक्ती आहे, म्हणून विवेक करावा असं म्हणतात. मनुष्य सकळास आळीले, त्या मनुष्यास देवे पाळीले, ऐसे हे अवघे कळले नर देह योगे. मनुष्याने सगळं आकलन करून घेतलेलं आहे ना, त्या मनुष्याचं जीवन हे भगवंताच्या कृपेने चाललेलं आहे हे मनुष्याने समजून घ्यायचं नरदेहाच्या योगाने. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे. अतिशय दुर्लभ असा मनुष्य देह आहे. नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम, अतिशय दुर्लभ. अगदी शास्त्रीय दृष्ट्या देखील दुर्लभ. कोणाला तरी आई वडिलांचं मूल होण्याचं भाग्य लाभतं, कोणाला तरी एक किंवा दोन मुलं याच्यामध्ये किती दुर्लभ गोष्ट आहे. असा देह प्राप्त होणं ही भाग्याची गोष्ट आहे. लख 84 फेरे फिर कर सुंदर नरतन उपाया. माझे एक मित्र होते, ते म्हणाले की त्यांचं नाव मुकुंद ठेवलेलं होतं. ते म्हणाले की मी माझ्या भावंडांमध्ये आठवा मुलगा म्हणून माझं नाव मुकुंद ठेवलं. आणि मग असं म्हणायचे, आत्ताचा जर काळ असता तर मी या जगात नसतोच असं म्हणायचं. खरंच ही दुर्लभता आहे, तुम्ही लक्षात घ्या. या दुर्लभ अशा नरदेहामध्ये अलभ्य लाभ होऊ शकतो. हे सगळे लभ्य लाभ आहेत. जे विषयांचे लाभ आहेत ते लभ्य आहेत, एक प्रकारे लाभू शकतात. पण अलभ्य असा परमात्मा देखील लाभू शकतो. जे अत्यंत दुर्लभ ते सहज सुलभ देखील होऊ शकतं. वरकड देहे हे काबाड आणि बाकीचे देह हे काबाड कष्ट करण्यासाठी आलेले आहेत. मनुष्यांनी देखील त्यांना योजलेलं आहे काबाड कष्ट करण्यासाठी. नरदेह मोठे गबाड, पण नरदेहामध्ये येऊन काबाड करतात घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे. वयाच्या 20व्या 22व्या 25व्या वर्षी जे जुंपले जातात, रिटायर झाल्यावर देखील सोडत नाहीत, कामच करतात. आणि मिळवतात काय? घाण्याला जोडलेला बैल काय मिळवतो, किती प्रवास करतो? जिथं बांधलेला असतो तिथूनच त्याला सोडतात. म्हणून मोठं घबाड आपल्याला मिळालेलं आहे हे ओळखून घ्यावं. पण हे ओळखण्यासाठी परंतु पाहिजे जाड विवेक रचना. विवेक रचना पाहिजे, जाड, प्रबळ, मोठी. येथे जेणे आळस केला तो सर्वस्वे बुडाला, देव नाही ओळखिला विवेक बळे. नर तोची नारायण जरी प्रत्यये करी श्रवण, मननशील अंतकरण सर्व काळ. आता समर्थ समेवर यायला लागले. समर्थ म्हणतात की देव ओळखणं हे नरदेहामध्ये येण्याचं सार्थक आहे. त्याच्याकरता विवेक करणं गरजेची गोष्ट आहे. विवेक जर केला तर भोगांपासून थोडासा दूर येईल, आत वृत्ती वळेल, अंतर्मुख वृत्ती करेल, आत शोधेल काही आनंद आहे का, आतला आनंद विवेक असेल तरच प्राप्त करून घेईल, विवेक असेल तरच प्रत्ययाचं श्रवण करेल, प्रत्ययाचं श्रवण करावं नाहीतर न केलेलं बरं, एरवी नुसती ज्ञानेश्वरी दासबोध वाचावा, प्रत्ययाचा संत मिळता एकांता परिस एकांत असं समर्थ म्हणतात, प्रत्ययाचा संत असेल त्याच्याकडून श्रवण करावं, मननशील अंतःकरण सर्व काळ, आणि नुसतं श्रवण करून काही होणार नाही, घासावरी घास घेतला अवकाश नाही चावा याला, अवघा बोकाणा भरिला पुढे कैसे असं समर्थ म्हणतात, नुसतं श्रवण करून काही उपयोग नाही, मनन पाहिजे, उदंड धान्य मोजिले परी त्या मापे नाही भक्षिले, त्या मापाला त्याचा काही उपयोग नाही, तैसे मनन विण झाले साधकासी, तसं जर मनन नसेल तर साधकाचं होतं, म्हणून श्रवणाबरोबर आपण मनन करतोय ना याच्याकडे प्रत्येकाने पाहण्याची गरज आहे, मननाची जी उणीव आहे ती उणीव अधिक श्रवण करून भरून काढता येत नाही कधीही, मननाची उणीव ही कशानेच भरून काढता येत नाही, मनन न करता परत परत श्रवण करूनही काही उपयोग होत नाही म्हणावा असा, म्हणून श्रवणा परिस मनन सार, मनन एकळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू, मननाने सार काय आणि असार काय हे समजत, निजध्यास लागतो, ज्या गोष्टीचं श्रवण आपण करतो त्याचा शेवटी ध्यास लागतो, आता ती गोष्ट मिळवली पाहिजे असा निश्चय होतो अंतःकरणाचा, मनुष्य त्या कामी प्रवृत्त होतो, साधना करायला लागतो, त्याचं सगळं जीवन बदलतं, समर्थ म्हणतात की नर तोची नारायण, आणि त्याला आपण आत्मरूप आहोत असा प्रत्यय येतो, जेणे स्वयेची पोहावे त्यास कासेस न लगे लागावे, तो स्वतः पोहायला शिकतो, स्वतः तरंगायला शिकतो, आणि जो स्वतः तरंगायला शिकतो पोहायला शिकतो तो झाला स्वतंत्र झाला, आपण आपल्या मुलांना पोहायला शिकवतो आपल्यालाही पोहायला शिकवलं गेलं, तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला तरंगायची कला येत नाही तोपर्यंत आधार, शिकवणारा वारंवार आधार काढून पाहतच असतो की जमतंय का याला, आणि चार हात जमले तरी देखील त्याच्यातूनच मग पुढे आठ हात जमतात, आणि आठ हात जमायला लागले की तो म्हणतो की जा आता, त्याला जमायलाच लागलं, आणि एकदा जमायला लागलं की त्याला स्वतंत्र पोहण्यातच मजा येते, आपल्याला तहान लागावी आणि दुसऱ्यांनी पाणी प्यावं याच्यात मजा नाही, आपल्यालाच पाणी मिळालं पाहिजे तरच आपल्या तहानेचं शमन, तसं स्वतः अनुभव जो घेता झाला त्याचं जीवन स्वतंत्रपणाने धन्य होऊन जातं, त्यास कासेस न लगे लागावे, त्यांनी कासेला लागण्याची काही गरज नाही, सद्गुरु देखील, मी असं ऐकले की एक तिबेटमध्ये लामा त्याच्याकडे आलेल्या शिष्यांना असं सांगत असत की ती कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली विशिष्ट चटई लक्षात ठेव की ती तुझी आहे, तू येशील तेव्हा ती चटई घेऊन माझ्या समोर बसायचं आणि मी सांगेन ते ऐकायचं, आणि जोपर्यंत तुझ्या प्रचितीचं होत नाही तोपर्यंत त्या चटईवरच तू बसायचं आणि ऐकायचं, आणि ज्या क्षणी तुझ्या ते प्रचितीचं होईल त्या क्षणी तू पुन्हा आला नाहीस तरी चालेल, तू माझे आभार मानले नाहीस तरी चालेल, मला तुझ्याकडून कशाचीही अपेक्षा नाही, मला ज्ञान झालं हे सांगायलाही तू येऊ नकोस, ती कोपऱ्यात असलेली चटई जेव्हा रिकामी दिसायला लागेल, कोपऱ्यातच उभी राहील आणि तू येईनाशा होशील, तेव्हा मला असं समजेल की तुझ्याबाबत माझं काम संपलं, तू आता स्वतंत्र झालास. जेणे स्वयेची पोहावे त्यास कासेस न लगे लागावे. सद्गुरु शिष्याच्या कडून सद्गुरूंची शिष्याच्या बाबत जी अपेक्षा असते त्यांनी स्वतंत्र व्हावं ती व्यक्त करतात. शिष्याला मात्र सद्गुरूंबाबत कायम आभार वाटत असतो, कायम कृतज्ञता वाटत असते. तरी देखील तो स्वतंत्र होण्यातच दोघांनाही मजा आहे. स्वतंत्रपणे शोधावे सकळ काही, सकळ शोधून राहिला संदेह कैसा तयाला, पुढे विचार कैसा झाला त्याचा तोच जाणे. पुढे मग आत्मविचार कसा प्रबळ झाला आणि तो आत्मविचारामध्ये एकरूपता पाहून परमात्म्याशी कसा अखंडित समरस होऊन गेला हे त्याचा तोच जाणतो. जो हे समजतो त्यालाच हे कसं होतं ते माहिती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार जिनस नाम समास पाचवा. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.